नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार शक संवंत 1948 या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ झाला. मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून, दारांना मंगलतोरण आणि कडुलिंबाचे डहाळे बांधून, तसंच इष्टदेवतांच्या दर्शनानं हा दिवस साजरा होतो आहे. आजचा दिवस 3:30 शुभमुहूर्तांपैकी एक असल्यानं घर, वाहन तसंच सोन्या चांदीच्या आभूषणांसह इतर महत्वाच्या खरेदीचा प्रघात आहे. देशाच्या विविध भागात चैत्र शुक्लादी, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि साजीबू चेरुबा हे सण देखील साजरे होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण म्हणजे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण नवीन वर्षाच्या आगमनाचं प्रतीक असून नवचैतन्य, आशा आणि नव्या संधीचा संदेश घेऊन येतो असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. चैत्र नवरात्रीच्या देखील मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यानिमित्त त्यांनी शक्तीची देवता दुर्गेकडे विकसित राष्ट्राच्या संकल्पाला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचं आवाहन केलं. हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा, मराठीची गुढी आणखी उंच करण्याचा निर्धार करूया असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान फडणवीस आज नागपूर इथं गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा आणि रामरक्षा पठण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातल्या विणकरांच्या हस्तकलेला प्रोत्साहन तसंच पारंपरिक वस्त्रकलेला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गुढीपाडव्याचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात आजपासून भव्य महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 22 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अकोल्याच्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी आज मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सजलेले नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. अकोल्याचं आराध्य दैवत श्री राज राजेश्वर महाराज मंदिरापासून या रॅलीला सुरुवात झाली. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात मिशन O2 वतीनं महिलांनी वृक्षारोपणाची गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित महिलांना वृक्षारोपणाची शपथ देण्यात आली. भारतीय जनता पक्षानं केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. या यादीत 39 उमेदवारांचा समावेश आहे. याआधी याच आठवड्यात पक्षानं 47 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. केरळमध्ये विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्याच्या 9 तारखेला एकाच टप्प्यात होणार आहेत. दरम्यान विविध राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी देखील भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत. त्रिपुरा, गोवा, नागालँड, कर्नाटक या राज्यातल्या उमेदवारांचा यात समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून वैजापूर तालुक्यातल्या दहेगाव प्रकल्पापर्यंत कालव्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी दहेगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या मागणीचं निवेदन त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना सादर केलं. नवनाथांपैकी एक असणाऱ्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील शिंदेफळ इथं कालपासून सुरुवात झाली. ही यात्रा 3 दिवस चालणार आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानं नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत महावितरणच्या वीज चोरी संदर्भातील 39 प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमधून एकूण 12,83,640 रुपये वसूल करण्यात आले. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑरियन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या आयुष शेट्टीचा सामना जपानच्या युदाई ओकिमोतो सोबत होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.